हरि 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 हरि। वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आत्मनिवेदन होता देवा भक्तासी ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडून झाला। निर्गुणासनाही जन्म मरण निर्गुणासनाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला। तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला आपणास आपण भुलला कोहम म्हणे तत्वी गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली। या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत देही असोनी देहातीत जाणीचे ऐसा। दासबोध दशक सहा समास तीन याच्यातलं हे अधिकरण आपण पाहत होतो। हे पाहत होतो त्याला फार काळ गेला। माझी अशी कल्पना आहे की मागच्या महिन्यामध्ये 9 तारखेला आपलं प्रवचन झालं आणि आज किती तारीख आहे? आज 20 तारीख आहे। 21 जे इतका काळ मध्ये गेला कारण मग अनंत चतुर्दशी मूळ केंद्र बंद होतं। मग चौथा रविवार स्वामीजींची सीडी आपण प्रवचनांची पाहिली। त्यानंतर पाचवा रविवार असल्यामुळं आपण लेडी रमाबाई हॉलमध्ये भावसुमनांचा कार्यक्रम झाला स्वामीजींच्या जयंतीनिमित्त। मग स्वामीजींची जयंती 7 तारखेला बालगंधर्व रंग मंदिरात झाली। मागच्या रविवारी अश्विन शुद्ध चतुर्थीचा कार्यक्रम आपण साजरा केला। अशा प्रकारे बराच काळ लोटला पण हे सगळे केंद्राचे ठरवलेले कार्यक्रमच त्यावेळेला झाले आणि हे प्रवचन होतं। हे प्रवचन मात्र आज होत आहे म्हणजे केंद्राच्या कार्यक्रमांप्रमाणेच। पण इतकी गॅप गेली त्यामुळे मी सगळ्या ओव्या वाचल्या। आत्मनिवेदन झाल्यानंतर काय होतं हे ज्या ज्या ठिकाणी दासबोधात आलेलं आहे ते आपण पाहतो आहोत। आत्मनिवेदन झाल्यानंतर देव आणि भक्त यांचं ऐक्य होतं असं समर्थ म्हणतात। देव सगुण असेल भक्त सगुणाच्याच भावात असतो। याचा अर्थ भक्त देहभावातच असतो। देहभाव भक्ताचा जाणं म्हणजे निर्गुणाशी तो अनन्य होणं। पण बहुतांशी वेळेला आपण देहभावामध्येच असतो आणि देव आपल्याकरता सगुण असतो। सगुणाशी भक्ताशी भक्ताची ऐक्यता ही सर्वात अवघड गोष्ट आहे। ही फार कठीण गोष्ट आहे कारण आपल्यासमोर असणारं सगुण हे तर मूर्ती रूपानी असेल प्रतिमा रूपानी असेल त्याच्याशी ऐक्यता कशी साधायची? पदार्थ मने काया वाचा मीहा अवघाची देहाचा देवाचा म्हणजे माझं सगळं धन दौलत पदार्थ आहेत ते घरदार इत्यादी त्याच्या सकट जो मी आहे माझ्या प्रपंचा सकट असणारा मी म्हणजे देह तो सर्व मिळून देवाचा आहे असा भाव धरणं याला जड आत्मनिवेदनाचा विचार आहे असं समर्थांनी म्हटलेलं आहे. निर्गुणाशी अनन्यता जेवढी अवघड आहे तेवढीच सगुणाशी अनन्यता देखील तितकीच अवघड आहे. कारण आपलं जे काही आहे पझेशनमध्ये आपल्या देहासकट आपल्या संपत्तीसकट ते माझं आहे असा माझा भाव असतो. त्याच्यासकट मी देवाचा हा भाव ठेवायचा कसा? साखरे महाराज जोशी जे साखरे झाले त्यांनी आपल्याजवळची सगळी संपत्ती होती ती सगळी संपत्ती काढून टाकली आणि त्याची साखर घेऊन पुण्यात हत्तीवरून साखर वाटली आपल्याला वैराग्य प्राप्त झालं म्हणून त्यांना साखरे असं आडनाव त्यांचं झालं. त्यांनी पुण्यात साखर मिळेनाशी झाली असं म्हणतात. मी जो आहे तो देवाचा आहे माझी संपत्ती सगळी मी काढून टाकली आणि आता हा देह आहे हा देवाचा राहिलेला आहे हे जड आत्मनिवेदन वाटतं तितकं सोपं नाही. मी एक गोष्ट वाचली ती की एका साधूला त्याच्याकडे जी भक्त मंडळी यायची त्याच्यातला एक भक्त असा होता की तो म्हणायचा की तुम्ही माझे कान धरा माझं चुकलं तर मला खडसवा मला बोलणारं कोणीतरी पाहिजे मला सांगा मी कशी साधना करायची मी तशी करतो तुम्ही म्हणाल तसं वागायला मी तयार आहे. ते म्हणाले मी कोणालाच असं सांगत नाही मी सांगतो त्याच्यावरून तुम्ही समजून घ्यायचं आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन घडवायचं बदलायचं. तो म्हणाला तसं नको मला वेळोवेळी तुम्ही कल्पना द्या रागावलात तरी चालेल कान धरलात तरी चालेल असं म्हणायचा. आणि मग त्यांच्याकडे जो काही उपक्रम होता पूजा असायची नित्यपाठ असायचा तिथं तो उपस्थित राहायचा सगळे भक्त यायचे तसे. गुरु म्हणाले की चालेल आता तू म्हणतोस तशा प्रकारे तुला समज द्यायची म्हणतोस मी देईन. त्या दिवशी विशेष कार्यक्रम होता सगळे भक्त जमलेले होते खोलीत आणि गुरु म्हणाले की आरतीचं तबक तो जो भक्त आहे तर त्याला द्यायचं. तो तिथं नव्हताच. दुसऱ्या कोणीतरी आरती केली आरती झाल्यानंतर गुरु सर्वांना देखत म्हणाले की कुठं होतास तुला समजत नाही का इथं वेळेवर यायला पाहिजे म्हणून आज आरतीचं तबक तुला द्यायचं होतं. त्याचा चेहरा पडला सर्वांना देखत गुरु बोलले अपमान झाला. नंतर असं झालं की त्याच्या छोट्या छोट्या प्रत्येक गोष्टीबद्दल ते त्याला बोलायला सुरुवात करायला लागले. त्याचं येणं जाणं बसणं त्यांनी एखादा विचार व्यक्त केला तर लगेच खोडून काढायचे की साधकाला असा विचार करता कामा नाही तुला कळत नाही का इतके वर्ष मी काय सांगतोय. सगुणाशी अनन्यता ही खूप अवघड गोष्ट आहे. काही काळाने तो त्यांच्याकडे पाहिनासा झाला तो थोडीशी मान झुकून राहायला लागला आणि जसं गुरूंचं त्याला बोलणं सतत असं चालू राहिलं तसं तो येईन असं झाला. हा सोपा उपाय असतो. माझा अपमान होतो तिथं गेल्यावर असं म्हणायला लागला. गुरूंनी आपल्याला समज द्यावी आणि आपण ती स्वीकारावी ही इतकी सोपी गोष्ट नाही. उमदीकर महाराज आणि अंबुराव महाराजांची गोष्ट अशी सांगतात की ते घोड्यावरून हैदराबादला जात होते. उमदीकर महाराज घोड्यावर बसलेले होते आणि अंबुराव महाराज चालत होते. त्या घोड्याच्या वेगाने म्हणजे त्यांना अर्धवट पळतच जवळपास थोडं थोडं पळत असं जायला लागत होतं. तसा कितीतरी प्रवास करून ते इनामदारांच्या घरी गेले हैदराबादला. तर जवळपास 11-12 वाजलेले होते. उमदीकर महाराजांनी स्नान केलं, अंबुराव महाराजांचं स्नान झालं, भोजनाची वेळ झाली, पंचपक्वान्नांचं भोजन केलेलं होतं. तर महाराज म्हणाले की अंबुराया, मी घोड्यावर बसल्या बसल्या माझा नेम केला 3 तासाचा, तू आपला तुझा 3 तासाचा नेम कर आणि मग जेवायला बस. ही कठीण गोष्ट आहे. सगुणाबरोबर जमवून घ्यायचं ही फार कठीण गोष्ट आहे. मी असं वाचलं की देवळातल्या देवळातला देव जर भक्ताला प्रत्येक वेळेला विचारायला लागला की काल 6 वाजता पूजा करायला बसलास, आज 7 वाजता पूजा करतोस, नेहमीचे उपचार आहेत तर त्या उपचारांमध्ये आज थोडा शॉर्टकट मारलास, तर त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्या देवाचा पहिला वैरी पुजारीच होईल. देव जर जाप विचार कल्पना जर आपण केली, देवाने जाप विचारणं आणि सद्गुरूंनी जाप विचारणं एकच आहे. सद्गुरूंशी अशा प्रकारची ऐक्यता, देवा भक्ताशी ऐक्यता ही फार कठीण गोष्ट आहे. आणि अशा प्रकारची ऐक्यता निर्माण होण्यासाठी म्हणून एक तयारी लागते. आणि ती तयारी हे 2-5 वर्षाची गोष्ट नाहीये. आपल्या स्वतःच्या प्रकृतीला तसं वळवावं लागतं. आपण तसा निश्चय करावा लागतो. तसा निश्चय करून पूर्णपणे आपण त्यांना शरणागत आहोत ते म्हणतील तसं दाय विल बी डन असं स्वामीजी म्हणायचे. अशा भावांनी राहायला लागतं. आणि सहसा देवाभक्ताशी ऐक्यता, मूर्तीशी ऐक्यता ही कठीण गोष्ट आहे. मूर्तीला सगुण समजून त्या नियमांनी वागणं हे फार कठीण आहे. पण त्या ठिकाणी आपण सवलत घेऊ शकतो, पण सगुणाच्या ठिकाणी तर नाहीच नाही, म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी तर नाहीच नाही. म्हणूनच परवा कोणी स्वामीजींच्या आठवणी सांगताना म्हटलं की त्या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. स्वामीजी रिक्षानी अध्यात्म मंगल धामला आले तर ते भिजलेले होते. जे रिक्षात बसलेले असले तरी देखील ते ओले झाले होते. त्यांचं धोतर देखील मांडीपासून खाली ओलं झालेलं होतं. उपरणं घेऊन आलेले होते. आणि त्या दिवशी अध्यात्म मंगल धाममध्ये साधारणपणाने 20-25 लोकच येऊ शकले, इतका मुसळधार पाऊस पडला. स्वामीजी म्हणाले, हा निष्ठा असावी तर अशी, असं म्हणाले. हे निष्ठा असावी तर अशी ही गोष्ट तिथं असलेल्या लोकांना जशी ऐकवली तशी नसलेल्या लोकांनाही ऐकवली ना. त्यांनी ऐकली नाही तरी ऐकवली त्यांनी. हे खूप कठीण आहे. सगुणाबरोबर राहणं हे फार कठीण आहे. आचारामध्ये आपण देवाशी पूर्णपणाने एकनिष्ठ आहोत अशा प्रकारचा भाव, ज्ञानेश्वर महाराजांनी गुरुकुळ जे आहे त्या गुरुकुळाला देखील गुरुंनी एवढीच महत्ता देऊन, गुरुकुळ म्हणजे गुरुंचे नातेवाईक नव्हे, संतांचे आप्त नव्हती ते संत प्रत्येकाला झगडायला लागतं आपल्या स्वतःसाठी म्हणून स्वतःचं मन आवरण्यासाठी. ते जर असतील सात्विक, ते असतील साधक, तर ते गुरुकुळात येतातच, ते सद्गुरूंचे अनुग्रहित आहेत बाकीच्यांसारखेच. सद्गुरूंचे अनुग्रहित म्हणजे गुरुकुळ संप्रदायामध्ये असणारे, त्यांच्याशीही प्रेमाने महत्तेने वागतो, त्यांच्याही दोष चुका त्यांना हीन लेखणं हा असाच आहे तो तसाच आहे आपण परीक्षक होऊन करणं असं न करता सर्वांची सेवा गुरूंची सेवा करतो आहे अशा भावनेनी जणू करणं. गुरूंबरोबर गुरूंच्या संबंधांबरोबर नेहमी व्याकुळ असणं. आपण गुरूंकडे जातो आहोत तेव्हा व्याकुळ भाव ठेवून जावं. प्रत्येक वेळेस कसा ठेवावा? कृतज्ञतेचा भाव ठेवावा. त्यांच्यापाशी जायला मिळते ही हे मोठं दैव आहे असं समजावं, आणि तशा प्रकारे त्यांचं बोलणं ऐकावं, त्यांना पाहावं. गुरुमूर्तीचं आपल्या अंतरात ध्यान करावं, आठवावं. मी माग भूगावला, आता अलीकडे मी रात्री परत येतो. सकाळी जेव्हा शनिवारी सकाळी राहून मग 10 वाजता आम्ही परत यायचो 9:30 ला, तेव्हा स्नान वगैरे झाल्यावर मी असा एक उपक्रम की डोळे मिटून बसायचं आणि स्वामीजींना आठवायचं. गुरुमूर्तीचं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तसं अंतरात ध्यान करायचं. 13व्या अध्यायामध्ये कितीतरी प्रकाराने तर अगदी रंगून जायला व्हायचं. आपली आंघोळ झाल्यावर दोघांचं स्नान होईपर्यंत जो वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये नुसतं डोळे मिटून बसायचं, पण ध्यानाला न बसता स्वामीजींना आठवायचं असं करून बसायचं. मग अनुग्रहाचा प्रसंग असेल आठवायचा. पालखी त्यांच्याबरोबर जात असू आठवायचं. सत्यसाई निलयमध्ये ते कसे यायचे, कसे बसायचे, पावसमध्ये सभामंडपात जाताना येताना, कितीतरी शेकडो प्रसंग आठवता येण्यासारखे आहेत. त्याच्यात रमून जावं. आपल्याला थोडी सेवा करायला मिळालेली असते, मला तर काहीच मिळाली नाही. आम्ही पावसला स्वामीजींकडं स्वामीजींच्या बरोबर गेलो होतो तर सुषमाताई म्हणाल्या की स्वामीजींचे हे कपडे आहेत तर ते तुमच्या एकी कोणीतरी धुत टाकत जा, आणि ते त्यांचं बरोबर होतं कारण बाकीचे सगळे आपला आवरतील, आपले कपडे खळबळून टाकतील, तसं स्वामीजी स्वतःचे कपडे खळबळून धुवून वाळत घालत असत. असं एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी त्यांनी त्या म्हणाल्या अरे मला जर सांगितलं तर ते वाईट दिसतं दिसायला, म्हणून तुम्ही करत जा असं त्या म्हणाल्या. आम्ही 4 दिवस पावसमध्ये आठवतं, 4 दिवस 5 दिवस पावसमध्ये जेवढा काळ होतो तर स्वामीजींचे कपडे आम्ही धुवायचो, पण जर सुनीलनी धुतले तर सुनीलच्या पाठोपाठ विजय धुवायचा तेच कपडे. तेच कपडे थोड्या वेळ मीही धुवायचो. सेवा त्या म्हणाले अरे फाटून जातील असं नका करू. काय करणार आपण सद्गुरूंची, आपण काय सेवा करू शकणार? मला एकदा दोनदा ते म्हणाले की माझे जरा पाय चेपून दे, थोडं जास्त वेळेला असेल कारण नंतर मी त्यांच्याकडे पॅरालिसिस झाल्यानंतर जात असे मंगळवारी, तेव्हा 4-5 वेळेला ते मला म्हटले असावेत. आणि एकदा रेल्वेमध्ये मला म्हणाले नागपूरला जात असताना. बाकी काय त्यांची सेवा केली? त्यांच्या देहाची काय सेवा केली? पण त्यांच्या देहाची आपण सेवा करतो आहोत किंवा त्यांची सेवा करतो आहोत अशा प्रकारचा मानसिक भाव तरी धरावा. आपण सेवक आहोत हा भाव त्यामुळे दृढ होतो. देहाच्या अंकांनी देवाची आणि भक्ताची ऐक्यता कशी होऊ शकेल हे अधिकाधिक शोधून काढावं, विचार करावा आणि मग उपासनेच्या अंगानी तर गुरुतत्वाशी ऐक्यता, सद्गुरूंशी ऐक्यता म्हणजे गुरुतत्वाशी ऐक्यता. उपासनेच्या अंगानी गुरु हे परमात्मा, देव परमात्मा आणि भक्तही परमात्मा. देवाभक्ताची अनन्यता उपासनेच्या अंगानी आहे आणि उपासनेच्या अंगानी देखील केवळ देहाशी, देहाची सेवा, देहाच्या सेवेनी किंवा सेवेच्या भावानी किंवा मानसिक भावानी त्यांच्याशी अनन्य राहून, त्यांच्याबरोबर कृतज्ञ राहून सतत आपण परमार्थाचं, परमार्थ विचाराचं ग्रहण करायला निदान योग्य होतो. नाहीतर आपण विषयात रमलेले असतो, व्यवहारात रमलेले असतो, उद्योगात रमलेले असतो, आपलं मन बुद्धी तेवढी तरल नसते. ज्या ज्या तरलतेनी हे सांगितलेलं आहे, ज्या तरलतेनी दासबोध ज्ञानेश्वरी आहे आपण ऐकतो पण त्या तरलतेनी ऐकत नाही आपण. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शारदेची आहे चंद्र कळे माझी, अमृत कण कोवळे ते वेची ती मने मवाळे चकोरत लगे, तिया परिश्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणोनिया. शरद ऋतू म्हणजे आत्ताचा काळ, आता पावसाळा संपला, हिवाळा सुरू झाला, आकाश निरभ्र आहे, आता चंद्राची किरण निरभ्र आकाशामुळे अतिशय उत्तम रीतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. पौर्णिमेच्या वेळेला तर चंद्राचं चांदणं बरसतं अक्षरशः. तुम्ही जर पुणे सोडलं आणि जरा बाहेर गेलात निसर्गामध्ये तर खरंच असं काहीतरी त्याच्यातून येतंय आपल्याकडं असा भास होतो, त्या चांदण्यातून आपल्याकडे काही येते. मात्र हे थोडं कवी मनानी पाहायचं बर का, खरं काही येत नाही. यालाही थोडं तरल दृष्टी पाहिजे. तो जो प्रकाश येतो तर त्याच्यातून खरंच काहीतरी येतंय आपल्याकडं आणि शांती बरसतीये असं वाटतं. त्याचा अनुभव आपल्यापैकी काही जणांनी घेतला असेल. ते जणू अमृत कण आहेत की ज्याच्यावर चकोर केवळ राहतो, त्याचं सेवन करून राहतो आणि चकोराचं पिलू असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. चकोर तलगे ते वेचिती मने मवाळे, मनानी त्याचं सेवन करतो. मवाळ अशा मनानी, तरल अशा मनानी, चकोराचं पिलू. पियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणोनिया. तसं अति हळुवारपण चित्ताला आणून ही कथा अनुभवावी, असं हळुवारपण येण्यासाठी म्हणून प्रथम असा गुरूंच्या देहाची सेवा ज्याला म्हणू, गुरूंबद्दल कृतज्ञता, गुरूंच्या संगतीत आलो आहोत हीच धन्यता, गुरूंचं जे सांगणं आहे त्याचा आणि आमचा तर्काशी संबंध एवढाच गुरूंचा आमचा संबंध असा भाव नसावा. आपल्या माता पित्यांपेक्षाही अधिक आहेत, उपकार करते आहेत, असा भाव आपल्या ठिकाणी निर्माण व्हावा आणि त्या भावानी ते सांगतील ते ब्रह्मवाक्य समजून ऐकावं. म्हणून निर्गुणाशी अनन्य होणं ही जी गोष्ट आहे ती गोष्ट ते सांगतात त्याचं चिंतन करून देखील होते. चिंतन करून करून देखील तद्रूपता प्राप्त होते. शांत बसावं, गुरूंचा उपकार आठवावा, गुरूंना अंतरी भावावं, गुरूंनी उपदेश जो केलेला आहे त्या उपदेशाचं स्मरण करावं आणि मन अमन तर्क तर्काला शून्यता चित्त जे जगतामध्ये विषयाचं चिंतन करत फिरतं ते चित्त अचित्त म्हणजे चित्तरहितता अंतःकरणामध्ये आधीच पवित्र भाव निर्माण झालेला आहे अशा प्रकारची स्थिती अनुभवावी. जसे आपण बसलेले आहोत शांत डोळे मिटून सद्गुरूंना आठवतो आहोत, आपल्याला आवडतात तशा प्रकारे सद्गुरूंना आठवावं, त्यांची कृपा आठवावी, त्यांचं प्रेम आठवावं. त्यांचा उपदेश आठवावा, ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म तू देह नाहीस. तू निर्गुण निराकार चैतन्य स्वरूप आनंद शांत प्रेम स्वरूप आत्मा आहेस. आठवावं परत एकदा. आपण आत्मस्वरूप आहोत असा भाव, आपण देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, आपण जाणीव चैतन्य स्वरूप आनंद स्वरूप आत्मस्वरूप आहोत. आत्मभावात राहायचं विचाराखेरीच. आपण जड नाही, चैतन्य स्वरूप आहोत. शब्दाचा उच्चार केला त्या भावात राहायचं चैतन्य स्वरूपाच्या. आपण निश्चिंत निवांत भयरहित कामनारहित आत्मसुखामध्ये आहोत. चिंतन करायचं आत्मसुखाच्या भावात राहायचं. आता शब्द नाही, विचार नाही, आपण देहरहित आहोत, अशरीरी. त्यामुळे जगताचाही स्पर्श आपल्याला नाही, जड जगतही संपलेलं आहे. आता उरली ती केवळ शांती. आपण शांत स्वरूप आहोत. आता हे शब्दही संपले, त्या भावात राहायचं केवळ शांती. चिंतन केलं, तद्रूपता साधली. हरी 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 स्वामीजी. डोळे उघडायला हरकत नाही. निर्गुणाशी अनन्य असं व्हायचं. आपण समजतो तितकं अवघड काहीच नाहीये, सोपं आहे. प्रथम सगुणाचा आधार घेतला, गुरुमूर्तीचा आधार घेतला, गुरूंना आठवलं, मग गुरूंच्या उपदेशाला आठवलं, त्याच्या अर्थाला आठवलं, अर्थाशी तादात्म्य पावलो आणि तोही बाजूला सारला आणि एक रूपता साधली. आत्मनिवेदन होता देवा भक्ताशी ऐक्यता, याचं खरं निरूपण माझ्या शब्दांमध्ये नाहीये. याचं खरं निरूपण आता तुम्ही अनुभवलेल्या स्थितीमध्ये आहे. साचार भक्त विभक्तता सांडून झाला. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. हरी हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहोत. सद्भक्त अवधूत वाचेल आणि त्याच्याबरोबर आपण म्हणणार आहोत.